नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून ते उद्या संध्याकाळी मुंबईत आझाद मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही यावेळी होणार आहे. भाजपच्या गाभा समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेते विजय रुपाणी देखील उपस्थित होते. राज्यसभेत आज अन्नधान्याचे किमान आधारभूत दर निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी, फेंजल चक्रीवादळ, संभल हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेल्या स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी एमएसपी संदर्भातल्या कायद्याची निर्मिती करण्याची मागणी करत सभात्याग केला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 110 अंकांची वाढ झाली आणि तो 80,956 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 10 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 24,467 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.